Wir Dhamma Bandhu Ani Bhaginino Namo Buddhaya Jai Bhim. So here we are again. And today Paus has come.
Ani aaj rain aaliya.
I'm very happy. It's just like England now. I feel very happy when the rain comes. And it's a bit cooler. So I feel much more comfortable. The only trouble is not so many people have been able to come. But rain has not stopped you. You know what happens when cricket is going on. Rain stops play. But rain doesn't stop the Dhamma. Rain doesn't stop you coming to hear the Dhamma. Rain doesn't stop me from trying to communicate the Dhamma. So let's have the rain of the Dhamma. Let the rain of the Dhamma fall on India. Let's have a monsoon of Dhamma. So we're looking at what it is that these great men are. We were looking at the Buddha. We were looking at Baba Sahib. We were looking at our teacher, Urdhyan Sangrakshita. And we were seeing that these great beings live in the sky. They live in the depths of the ocean. They live beyond our understanding. But slowly we're trying to understand what it's like. We're trying to understand what they are like. What they are like. We don't know where they've gone. We just know that they've gone beyond us. They've entered the stream of the Dhamma. And because they've entered the stream of the Dhamma, they've been able to do what they have done. The Buddha entered the stream of the Dhamma and he started this whole Dhamma tradition. Because Dr. Babasaheb Ambedkar moves in the stream of the Dhamma, he's created a Dhamma revolution. Because he lives in the stream of the Dhamma, Urdhyan Sangrakshita has started this Sangha all over the world. But you know that in the Buddha Dhamma, it's not enough just to see great beings. We don't just stand there and say, oh, save us, great beings. Oh, Mahatmas, come down and save us. We can't do anything. Yes. What can we do? We don't just stand there and say that. Please come and save me. That's not our Buddhist way. We see they have entered the stream of the Dhamma. And we try to enter the stream of the Dhamma ourselves. That's what we're here for.
आणि त्यासाठीच आज आपण इथे आहोत.
We're here to enter the stream of the Dhamma just as they have done.
आणि जसं त्यांनी धम्माच्या प्रवाहामध्ये उतरलेले आहेत अगदी तसंच उतरण्यासाठी आपण इथे आहोत.
The rain of the Dhamma creates a stream.
आणि धम्माच्या हा प्रवाह आहे जणू काही पावसाचा प्रवाह निर्माण होणार आहे.
I've just been at Bhaja Retreat Center.
मी नुकताच भाज्याच्या शिबिर केंद्रामध्ये होतो.
When I arrived completely dry.
जेव्हा मी तिथे आलो तेव्हा सगळीकडे सुख होतं.
Nothing living, nothing growing.
काहीच वाढत नव्हतं, काहीच विकसित होत नव्हतं.
Then the rains came.
परंतु त्यानंतर पाऊस आला.
And it rained very heavily to begin with.
आणि सुरुवातीला खूपच जोरात पाऊस आला.
Suddenly water is falling down the cliffs.
आणि अगदी लागलीच काय झालं तर टेकड्यावरून धबधबे वाहायला सुरुवात झाली.
इट्स फॉर्मिंग स्ट्रीम्स.
आणि त्याने प्रवाह निर्माण केला.
इट्स फ्लोइंग डाऊन इनटू द इंद्रायणी रिवर.
आणि ते जो प्रवाह आहे तो इंद्रायणी नदीकडे वाहायला सुरुवात झाली.
इंद्रायणी इज फ्लोइंग डाऊन टू द सी.
आणि इंद्रायणी मग हळू समुद्राला जाऊन जाते.
So we're hoping that the rain of the Dhamma will carry us into the stream of the Dhamma.
आणि हा धम्माचा पाऊस अशी आशा करूया की तो आपल्याला धम्म प्रवाहाकडे घेऊन जाईल.
We're trying to find out what these great beings' minds are like.
आपण हे पाहण्याचा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की ह्या महान व्यक्तिमत्वांचं मन कशा प्रकारे
आहे. And if we do succeed in learning something about those minds, that has a big effect on us.
आणि जर अशा प्रकारच्या महान व्यक्तिमत्वांच्या मनाला शिकण्यासाठी जर आपण यशस्वी झालो तर त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो.
The Dhamma perfumes our minds.
सुरुगे धम्म आपल्या मनाला वाचित करतो, सुगंधित करतो.
Our minds are filled with the beautiful scent of the Dhamma.
आपलं मन जे आहे धम्माच्या हा सुंदर सुगंधाने भरून जातं.
When we learn about these great beings, we ourselves are lifted up towards them.
आणि जेव्हा अशा प्रकारच्या महान व्यक्तिमत्वांबद्दल आपण ऐकतो तेव्हा जणू काही आपल्याला स्वतः वर उचलल्यासारखं होतं.
Our lives are perfumed by their lives.
आपलं जीवन जे आहे त्यांच्या जीवनाने सुगंधित बनतं.
It's so important that we perfume our minds with the Dhamma.
आणि अशा प्रकारे धम्माने आपल्या मनाला सुगंधित करणं अतिशय महत्वाचं आहे.
What we think about strongly affects us.
ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ती गोष्ट फार मोठ्या प्रमाणात आपल्यावर परिणाम करते.
What you look at affects you.
ज्या पद्धतीने तुम्ही पाहता ती गोष्ट तुमच्यावर परिणाम करते.
What you read affects you.
जी गोष्ट तुम्ही वाचता ती तुमच्यावर परिणाम करते.
If you read something bad, well, it's like a bad smell in your mind.
आणि जर एखादी वाईट गोष्ट तुम्ही वाचत असाल तर जणू काही एखादा दुर्गंध असावी तशासारखी मनामध्ये ती गोष्ट असते.
And a lot of the time we do fill our minds with bad smell.
आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा अशा प्रकारच्या दुर्गंधीने आपण आपलं मन भरत असतो.
But we try as much as we can to perfume our minds with the Dhamma.
परंतु जेवढं होऊ शक्य असेल तेवढं अधिक आपण धम्माने आपलं मन सुगंधित करण्याचा प्रयत्न करतो.
That's why we're trying to understand these great beings who've entered the stream of the Dhamma.
आणि म्हणूनच हे महान व्यक्तिमत्वांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जे लोक अशा प्रकारच्या धम्माच्या प्रवाहात दाखल झालेले आहेत.
So yesterday we learned a little about them from the point of view of the fetters.
आणि काल त्यांच्याबद्दल ही गोष्ट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेषतः बंधनाच्या माध्यमातून.
Some of my friends were complaining this morning.
काही माझे मित्र सकाळी मला तक्रार करत होते.
That I wasn't saying enough about them.
आणि मी ते असे तक्रार करत होते की त्या बंधनांबद्दल मी पुरेसं काही सांगितलं नाही.
So maybe in a little while I'll say more.
आणि कदाचित थोडंसं पुढे गेल्यानंतर मी अधिक त्याच्याबद्दल बोलेन.
But I want to start somewhere else.
परंतु मी सुरुवात मात्र दुसऱ्या ठिकाणावर करू इच्छितो.
I want to tell you a story.
मी तुम्हाला एक कथा सांगू इच्छितो.
I want to tell you a story which helps us to understand a bit better what these great beings are like.
आणि अशा प्रकारचं महान व्यक्ती कसं आहे हे समजून घेण्यासाठी ही कथा थोडीशी आपल्याला मदत करेल.
Now I'm going to take you back to the time of the Buddha.
मी तुम्हाला आता बुद्धाच्या काळामध्ये मागे नेऊ इच्छितो.
We're going to go back to the Buddha in the last few days of his life.
आणि बुद्धाच्या काळामध्ये आपण तिथे मागे जात आहोत जिथे बुद्धाच्या शेवटचा काळ जवळ आलेला आहे.
And you know that in those last days of his life he did a big tour.
तर त्यांच्या शेवटच्या कालावधीमध्ये ते फार मोठ्या अशा यात्रेमध्ये होते.
He was in his 80s but he just walked from one place to another.
जरी वयाच्या 80 वर्षांमध्ये ते होते तरी देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते चालत जात होते.
He didn't get on a rickshaw.
ते रिक्षामध्ये गेले नाही.
He didn't get on a train.
ट्रेनमध्ये गेले नाही.
He didn't even get on an airplane.
किंवा विमानात सुद्धा गेले नाही.
He just walked.
ते केवळ चालत होते.
And he walked with Ananda, of course.
आणि निश्चितच ते आनंदासोबत चालत होते.
He walked with a number of other disciples.
आणि त्याचबरोबर इतर अनेक शिष्यांबरोबर ते चालत होते.
And it's obvious what he's doing.
आणि ही गोष्ट स्वाभाविक आहे की ते नेमकं त्यावेळेस काय करत होते.
He's visiting all the main centers of his work.
आणि जिथे कुठे त्यांनी कार्य केलेलं होतं त्या मुख्य केंद्रांना ते भेट देत होते.
He's walking through Bihar.
ते संपूर्ण बिहार मधून चालत होते.
He's walking through UP.
ते उत्तर प्रदेशामधून चालत होते.
Slowly walking up to the Nepal border.
आणि अगदी नेपाळच्या बॉर्डर पर्यंत वर पर्यंत ते चालत होते.
Towards Kushinagar.
आणि कुशीनगर पर्यंत ते चालत होते.
So every night they stop in a village.
आणि प्रत्येक रात्री ते एखाद्या खेड्यामध्ये थांबायचे.
Or they stop in a town.
किंवा एखाद्या शहरामध्ये थांबायचे.
And people come to see the Buddha.
आणि मग लोक त्यांना भेटायला बघायला यायचे.
And he talks to them.
आणि त्यावेळेस ते त्यांच्यासोबत बोलायचे.
And what you can see he's doing is he's trying to come down to what people really need to hear.
आणि जणू काही इथे ते काय करण्याचा प्रयत्न करत होते तर ते जणू काही लोकांना नेमकं काय ऐकलं पाहिजे ही गोष्ट जणू काही सांगण्याचा प्रयत्न करत होते.
Again and again he's talking about the path of Shila, Samadhi, Prajna.
आणि पुन्हा पुन्हा ते शील समाधी आणि प्रज्ञेच्या मार्गाविषयी सांगत होते.
You can see he's trying to make sure the Dhamma lives.
आणि जणू काही ते ह्याचा प्रयत्न करत होते याची खात्री याची निश्चिती करत होते की धम्म जिवंत राहील.
So after he's talked to people, he and Ananda sit together.
आणि लोकांशी बोलल्यानंतर ते आणि आनंद एकत्र बसायचे.
And you know that Ananda was a very very kind-hearted man.
आणि तुम्हाला माहिती आहे की आनंद फार दयाळू व्यक्ती होते.
If you wanted something and you didn't feel you could ask the Buddha, you asked Ananda.
आणि असं होतं की तुम्हाला तर काहीतरी पाहिजे असेल आणि तुम्ही जर बुद्धाला विचारू शकत नसाल तर तुम्ही आनंदाला विचारत असायचा.
And Ananda would always talk to the Buddha.
आणि मग असं केल्यानंतर आनंद नेहमीच मग बुद्धासोबत बोलायचे.
And well, people were coming to Ananda and asking him about their relatives who had died.
आणि कधी कधी लोक यायचे आनंदाकडे आणि आनंदाला विचारायचे अशा त्याच्या नातेवाईकांबद्दल
who died.
जे मेलेले आहेत अशा लोकांविषयी ते विचारायचे.
And people would come and say, oh, such and such a monk is my relative and he's died.
आणि लोक यायचे आणि म्हणायचे की हा हा भिक्षू माझा नातेवाईक तो मेलेला आहे.
This bhikkhuni who's my relative, she's died.
आणि ही भिक्षुणी जी माझे नातेवाईक आहे ती मेलेली आहे.
This layman, this laywoman, my relatives, they've died.
ही उपासक उपासक उपासिका ते माझे नातेवाईक आहेत ते मेलेले आहे.
So people wanted to know, how did they die?
आणि लोक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते की हे लोक कसे मेले.
What was their state of mind when they died?
जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था काय होती हे ते जाणून घेऊ इच्छित असतात.
Where had they got to in the Dhamma?
आणि धम्मामध्ये ते कुठपर्यंत आलेले होते हे ते जाणून घेऊ इच्छित होते.
Well, the Buddha apparently had the ability to see what had happened to people.
आणि एक प्रकारे लोकांच्या बाबतीत काय घडलेलं आहे ही पाहण्याची बुद्धाची क्षमता होती.
He just could, with his own mind, as they say, grasp the mind of another person.
आणि असं म्हटलं जातं की त्यांच्या स्वतःच्या मनाने ते इतरांचे मन जे आहे ते जाणू शकत होते ओळखू शकत होते.
That's why it's quite scaring to meet a Buddha.
आणि म्हणूनच बुद्ध मला जरा भयावह वाटतात.
He can know your mind.
कारण त्यांना तुमचं मन ते जाणू शकतात.
He knows what state you're in.
तुम्ही कोणत्या मानसिक अवस्थेत आहात ते जाणू शकता.
He doesn't even have to look at you. He just can feel what state you're in.
आणि तुमच्याकडे त्यासाठी बघण्याची सुद्धा त्यांना गरज नाही केवळ त्यांना अनुभव येतो की तुम्ही कोणत्या मानसिक अवस्थेत आहात.
And according to the scriptures, he could even do that with people who died.
आणि ग्रंथामध्ये सांगितल्यानुसार ते मेलेल्या लोकांच्या संदर्भात सुद्धा हे करू शकत होते.
So Ananda every day would come with a long list of people who died.
आणि मग आनंद नेहमीच एका मोठ्या यादीसोबत सूचीसोबत यायचे जे लोक मेलेले असायचे.
And the Buddha would say, oh, such and such a person is a stream entry.
आणि मग बुद्ध म्हणायचे की हा व्यक्ती श्रोतापन्न होता.
Such a person is an arahat.
हा व्यक्ती अनंत.
Such a person is a once returner.
आणि हा व्यक्ती जो आहे तो अनागामी आहे.
They only come back one more time.
आणि तो आणखीन एकदा परत येईल.
Such and such a person won't come back.
आणि हा हा व्यक्ती जो आहे पुन्हा परत येणार नाही.
So he was telling Ananda the spiritual attainments of all these disciples.
आणि एक प्रकारे आनंदाला त्यांच्या शिष्यांचे जे काही आध्यात्मिक प्राप्ती होती त्या प्राप्तीबद्दल सांगायचे.
So this went on for several days.
आणि ही गोष्ट अनेक दिवस चालली.
And then the Buddha clearly wondered whether this was a good thing.
आणि बुद्धाला नंतर वाटायला लागलं की असं करणं खरंच चांगली गोष्ट नाही का.
सो ही सेड टू आनंद, लुक, इफ यू गो ऑन आस्किंग मी दिस क्वेश्चन्स आई एम गोइंग टू गेट एक्झॉस्टेड.
आणि मग आनंदाला त्यांनी म्हटलं की आनंदा जर अशा प्रकारचे प्रश्न तू विचारत असेल तर मी थकून जाईल.
He said there are so many people who died.
ते म्हणाले की असे अनेक लोक आहेत जे मेले.
If I have to work out what's happened to every one of them, well, that'll use a lot of energy.
आणि मग ते म्हणाले की ह्या प्रत्येकाच्या सोबत काय घडलं हे जर मला काय सांगावं लागलं तर निश्चितच त्याच्यामध्ये खूप माझी शक्ती जाईल.
He said I'm going to give you a mirror of the Dhamma.
आणि मग त्यावेळेस आनंदाला ते म्हणतात की मी आता तुम्हाला धर्माचा आरसा देईल.
When you look in that mirror of the Dhamma, you'll be able to see people's spiritual state.
आणि मग अशा प्रकारच्या धर्माच्या आरशामध्ये तुम्ही जेव्हा स्वतःला बघा तेव्हा तुम्हाला लोकांची जी मानसिक आध्यात्मिक अवस्था आहे तीची कल्पना येऊ शकेल.
You know, you get these stories, well, we get them in Europe, I don't know whether you have them here, about magic mirrors.
आता इथे ती कथा आहे की नाही मला माहित नाही, परंतु युरोपामध्ये आमच्याकडे ह्या कथा आहेत की तिथे एक असा जादूई आरसा असतो.
When you look in the mirror, you see the truth.
आणि त्या जादूई आरशामध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला सत्य दिसतं.
You have that sort of story here, I think.
तुमच्याकडे आहे का अशी कथा?
In Panchatantra or something like that.
पंचतंत्रामध्ये
there are very famous stories like that.
तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या कथा, प्रसिद्ध कथा आहेत.
I won't tell you any of those stories.
तर त्यांच्यापैकी काही कथा मी तुम्हाला सांगणार नाही.
There's one mirror that I'm just about to tell you now, aren't I? There's one mirror that when you say mirror, mirror on the wall, who's the fairest of them all?
तर मग अशा प्रकारची कथा अगोदर तुम्ही सांगायला सुरुवात केली तेव्हा म्हणतात की हे आरशा आरशा तू भिंतीवर आहेस आणि तुझ्यामध्ये सगळ्यात चांगला दिसणारा कोण आहे.
It tells you who the most beautiful woman is.
आणि मग आरसा निश्चितच सांगू शकतो की सुंदर महिला कोण आहे.
Anyway, I'm not going to tell you that story.
ही कथा काही मी तुम्हाला सांगणार नाही.
So your mirrors become a symbol for the truth.
आणि एक प्रकारे हा आरसा जो आहे तो सत्याचा प्रतीक बनला.
When you look in a mirror, it just reflects what's there.
जेव्हा तुम्ही आरशामध्ये पाहता तेव्हा तुमचं जे प्रतिबिंब आहे तेच तुम्हाला दिसतं.
When I look in the mirror, I see no hair.
आणि जेव्हा मी आरशामध्ये बघतो तेव्हा माझं केस नसलेलं टक्कल दिसतं.
In my imagination, I've got lovely long hair.
आता माझ्या कल्पनेमध्ये मी खूप सारे लांब केस असलेले पाहतो.
But when I look in the mirror, it tells me the truth.
परंतु जेव्हा मी आरशात पाहतो तेव्हा ते तो सत्य मला सांगतो.
The mirror does not lie.
खरं तर आरसा खोटं बोलत नाही.
So the Buddha says, well, I'm going to give you a mirror of the Dhamma.
आणि म्हणून बुद्ध म्हणतात की मी आता तुम्हाला धर्माचा आरसा देतो.
When you look in that mirror, you'll be able to see whether you're a stream entrant or not.
आणि मग जेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्या धर्माच्या आरशामध्ये पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही श्रोतापन्न आहात की नाही.
So then he gives the mirror of the Dhamma.
आणि मग बुद्ध त्यावेळेस धर्माचा आरसा देतात.
It's not, of course, a real mirror.
खरं तर हा खरा आरसा असत नाही.
It's a set of criteria.
एक प्रकारचे तिथे असं म्हणूया की अटी असतात.
And you can see from those criteria whether anybody has entered the stream of the Dhamma.
आणि त्या अटींमधून तुम्हाला लक्षात येऊ शकतं की एखादा खरंच ह्या स्त्रोतामध्ये दाखल झालेला आहे की नाही.
And that mirror of Dhamma is very simple.
आणि धर्माचा हा आरसा अगदी साधा आहे.
It's well, it uses the words of the Tiratanavandana.
आणि याच्यामध्ये तिरत्नवंदनेमध्ये जे शब्द आहेत ते वापरलेले आहेत.
यु नो इति पिसो भगवा अरहं एंड सो ऑन.
तुम्हाला हे माहित असेल की इति पिसो भगवा अरहं जे आहे ते.
And it says if you've got complete faith in each of these vandanas, then you're a stream entrant.
आणि तिथं असं म्हटलेलं आहे की ह्या प्रत्येक वंदनेमध्ये जर खरंच तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही मग श्रोतापन्न आहात.
इफ यू कॅन से विथ परफेक्ट फेथ इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धस्स,
जर तुम्ही इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धस्स अगदी पूर्ण श्रद्धेने म्हटला तर मग तुम्ही श्रोतापन्न आहात.
देन यस, यू आर अ स्ट्रीम एंट्रेंट.
तर त्यानंतर तुम्ही श्रोतापन्न आहात.
इफ यू कॅन से I can never remember when it's offhand. What's the Dhamma Vandana? I have to go through the whole thing to get
Vidyacharana Sampanna Sugato Lokavidu.
No, what's the Dhamma Vandana? Svakato Bhagavata Savaka Sangho.
Dhamma Vandana is Svakato Bhagavata Dhamma Savaka Sangho.
If you can...
No. Oh. Not Savaka Sangho. Iti Piso Bhagava Arahant Sammasam Buddha. स्वतःचो भगवता धम्म संदिग्धिको अकारिको.
You can tell I'm not a stream engine, I can't even remember. So, if you can say that about the Dhamma, well then you're a stream engine. If you can say with complete faith, Supatipanno Bhagavato Savaka Sangho, yes, then you're Tumi Srotapanna. So if you can say these words and know they're true, then you're a stream entrant. The words that are used in Pali for perfect faith are very, very beautiful. It's avecha pasada.
Avecha?
Avecha. That's pasada. Avecha means perfect, complete, full.
Avecha manje paripurna, purna, asa tacha artha hoto.
Certain, definite.
Nishchit, khatrishir, asa tacha artha hoto.
And pasada, which is prasada in modern languages you use, yeah?
Prasad manje prasada ahe jala apan ananda manto tasa.
And well, that's a very beautiful word.
आणि तो फारच सुंदर असा शब्द आहे.
सुनता है?
ऐकायला येत आहे का?
Never mind. We will speak loudly.
आता आम्ही जरा मोठ्याने बोलू.
Yes, prasada in Pali means bright, pure, clear.
प्रसादचा पालीमध्ये जो अर्थ आहे तो शुद्ध तेजस्वी आणि स्पष्ट असा अर्थ आहे.
Deeply confident.
This खोल अर्थाने आत्मविश्वासाने भरलेला.
Very happy, very contented.
फार आनंदी आणि फार समाधानी.
It's not just well, the English word faith just isn't right.
खरं तर इंग्रजी शब्द faith किंवा श्रद्धा याच्यासाठी तेवढा योग्य शब्द नाही.
It's a state of great happiness, great contentment.
खरं तर ही अशी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये खूप असं सुख असतं, खूप असं समाधान असतं.
Of great joy.
फार समाधान, फार आनंद असतो.
सो वेन यू कॅन से इत्तिपिसो भगवा अरहंग सम्मा संबुद्धस विथ ग्रेट जॉय, ग्रेट कॉन्फिडन्स, देन यू आर अ स्ट्रीम एंट्रेंट.
आणि अशा प्रकारे इत्तिपिसो भगवा अरहंग जर तुम्ही फार मोठ्या आनंदाने आणि फार मोठ्या आत्मविश्वासाने म्हणू शकला तर तुम्ही श्रोतापन्न आहात.
सो वेअर डज दॅट फेथ कम फ्रॉम?
आणि मग ही श्रद्धा येते कुठून?
हाऊ आर यू एबल टू से दॅट द बुद्ध रिअली इज एनलाइटन्ड?
खरंच तुम्ही बुद्ध हे यांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं असं खऱ्या अर्थाने कसं म्हणू शकाल?
हाऊ आर यू एबल टू से दॅट द बुद्ध इज रिअली द लीडर ऑफ मॅनकाइंड?
आणि मग असं तुम्ही कसं म्हणू शकाल की बुद्ध जे आहेत ते मनुष्याचे शास्ते आहेत असं तुम्ही कसं म्हणू शकाल?
हाऊ आर यू एबल टू से दॅट द बुद्ध रिअली सीज द वर्ल्ड इन इट्स डेप्थ?
आणि बुद्ध जणू काही ह्या जगाला पूर्ण अर्थाने जाणतात, अगदी सखोल अर्थाने जाणतात हे सुद्धा तुम्ही कसं पाहू शकाल, म्हणू शकाल?
हाऊ आर यू एबल टू से दॅट द बुद्ध हॅज डीप नॉलेज and knows the practice?
आणि बुद्ध मग अशा प्रकारे विद्या चरणाने संपन्न आहेत, विद्या आणि आचरणाने संपन्न आहेत असं कसं पाहू शकाल, म्हणू शकाल?
Well, you're able to say it because you've experienced it for yourself.
आता ही गोष्ट तुम्ही यासाठी करू शकाल कारण स्वतः तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला असेल.
You've experienced the Dhamma directly for yourself.
तुम्ही स्वतः प्रत्यक्ष धम्माचा अनुभव घेतलेला असेल.
And so you know that what the Buddha says is true.
आणि म्हणून तुम्हाला हे माहित असेल की बुद्ध जे म्हणत आहेत ते सत्य आहे.
इट्स नॉट जस्ट ब्लाइंड फेथ.
इथे काही अंधश्रद्धा नाहीये.
इट्स युअर ओन नॉलेज, युअर ओन एक्सपिरियन्स.
हे तुमचं स्वतःचं ज्ञान आहे, तुमच्या स्वतःचा अनुभव आहे.
अँड इट फिल्स यू विथ ट्रेमेंडस जॉय.
आणि ती गोष्ट तुम्हाला पूर्णपणे आनंदाने भरून टाकते.
यु आर एबल टू से दॅट द धम्मा रिअली इज the way to truth.
आणि मग त्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की खरोखर सत्याकडे जाण्याचा धम्म हा खऱ्या अर्थाने मार्ग आहे.
You're able to say that the Dhamma is just to be seen.
आणि तुम्ही असं म्हणू शकता की जणू काही धम्माला तुम्ही पाहू शकता.
You're able to say that when you see the Dhamma, you'll know that it's true.
आणि असं तुम्ही म्हणू शकता की जेव्हा तुम्ही धम्माला बघता तेव्हा तुम्हाला माहित आहे की ते सत्य आहे.
You'll know that the Dhamma is eternal.
तुम्ही असं म्हणू शकता की धम्म जणू काही शाश्वत आहे.
अकालिको.
अकालिको.
इट्स ट्रू नाउ
जो आता सत्य आहे.
It was true 2500 years ago.
जो 2500 वर्षांपूर्वी सत्य होता.
It'll be true in 2500 years time.
आणि यानंतर 2500 वर्षांनंतर सुद्धा तो सत्य असेल.
It's true for you in India.
तो तुमच्यासाठी भारतामध्ये सत्य आहे.
It's true for me in England.
आणि तो माझ्यासाठी इंग्लंडमध्ये सुद्धा सत्य आहे.
The Dhamma is the truth.
धम्म सत्य आहे.
You see that directly for yourself.
तुम्ही स्वतः प्रत्यक्ष त्याला पाहू शकता.
So you feel tremendous joy, tremendous faith.
आणि त्याच्यातून फार मोठी श्रद्धा आणि फार मोठा आनंद निर्माण होतो.
And you see that the sangha of those who've entered the stream of the Dhamma is the perfect society.
आणि मग तुम्ही संघाला जे लोक अशा प्रकारे धम्म प्रवाहात दाखल झालेले आहेत त्यांना एक खऱ्या अर्थाने परिपूर्ण समाज म्हणून पाहता.
You see that those who've entered the stream of the Dhamma cannot disagree with each other.
आणि तुम्ही असं पाहता की अशा प्रकारे धम्म प्रवाहात सामील झालेले लोक एकमेकांशी असहमत होत नाही, होऊ शकत नाही.
They form the society that we are all trying to create.
त्यांच्या अशा प्रकारे एक समाज त्यांनी निर्माण केलेला आहे की जो समाज आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
The Sangha in this sense is the embodiment of liberty, equality and fraternity.
आणि इथे अशा प्रकारचा हा संघ आहे की जो समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचं प्रतीक आहे.
यू नो दॅट बिकॉज यू आर एन आर्यन.
आता तुम्हाला तुम्ही ह्यासाठी त्या गोष्टीला जाणता कारण तुम्ही स्वतःच आर्य झालेला आहात.
यू आर श्रीनंतर.
तुम्ही स्वतः श्वेतापन्न झालेला आहात.
यू नो दॅट द संघ, द ट्रू संघ इज लाईक दॅट.
आणि तुम्हाला हे माहित असतं की खरा संघ जो आहे तो असाच असतो.
So, yes, you can say all this knowing that it's true.
तुम्ही ही गोष्ट यासाठी म्हणू, एक प्रकार ही गोष्ट सत्य आहे ही गोष्ट जाणल्यामुळे तुम्ही ही गोष्ट म्हणू शकता.
नो डाऊट,
त्याच्यामध्ये कुठलीही शंका असत नाही.
Because you've seen it for yourself.
तुम्ही एक प्रकारे त्याला स्वतः पाहिलेलं असतं.
So when you see somebody who's like that, well, maybe they're a stream entry.
जर अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही पाहू शकलात तर कदाचित मग ते श्रोता पण नसते.
This is not just a question of feeling.
आता इथे नुसतं वाटण्याशी संबंधित ही गोष्ट नाही आहे.
Sometimes we can feel very, very inspired.
कधी कधी आपल्याला फार प्रेरित झाल्यासारखं वाटतं.
We can feel great emotion.
कधी कधी आपल्याला फार भावनिक असल्यासारखं वाटतं.
But the stream entrant feels something more than.
परंतु अशा प्रकारचं श्रोतापन्न व्यक्ती याही पेक्षा अधिक काहीतरी त्याला वाटत असतं.
Stream entrant knows.
त्याला माहीत असतं.
He or she has seen.
त्याने किंवा तिने पाहिलेलं असतं.
So yes, these are the three elements of the mirror of the Dhamma.
तर हे तीन जणू काही ह्या धम्म आरशाचे घटक आहेत.
But there's something more.
परंतु आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे.
In different places the Buddha says this differently.
अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धाने ही गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे.
In the Mahaparinibbana Sutta he says that there's the fourth element of the mirror of the Dhamma is perfect morality.
आणि महापरिनिर्वाण सूत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या धम्माचा जो आरसा आहे त्याचा चौथा घटक आहे परिपूर्ण नीतिमत्ता.
The stream entrant always behaves skillfully.
हा श्रोतापन्न व्यक्ती असतो तो नेहमीच कुशल आचरण करतो.
And well, of course, sometimes within the stream entrant, unskillful impulses arise.
आता कधी कधी असं पण होतं की श्रोतापन्न माणसामध्ये अशा प्रकारच्या अकुशल अंतर्स्फूर्ती ज्या आहेत त्या निर्माण होतात.
But as soon as they arise, the stream entrant recognizes them.
परंतु जशा ह्या अंतर्स्फूर्ती निर्माण होतात तशा तो त्यांना लगेच ओळखतो.
And immediately confesses them, lets them go.
आणि त्यानंतर लागलीच त्या गोष्टींची पापदर्शना करतो आणि त्यांना जाऊ देतो.
So how can you be perfect in morality?
आणि मग अशा प्रकारे तुम्ही नीतिमत्तेमध्ये परिपूर्ण कसं बनाल?
But you're perfect in morality when there's no clinging to self.
खरं तर तुम्ही अशा प्रकारे नीतिमत्ते परिपूर्ण तेव्हाच बनू शकता जेव्हा तिथे स्वशी आसक्ती नसेल.
Our unskillfulness comes from our self-clinging.
आपली अकुशलता जी आहे ती आपल्या स्वच्या आसक्तीतून येते.
We harm others because they threaten us.
आपण इतरांना इजा पोहोचवतो कारण जणू काही ते आपल्यासाठी एक धोका असतात म्हणून.
We harm them because we think they've got something that we should have.
आणि आपण इतरांना यासाठी इजा पोहोचवतो कारण आपल्याला असं वाटतं की त्यांच्याकडे ती गोष्ट आहे जी आपल्याला मिळाली पाहिजे.
All the harm that is done in the world comes from self-clinging.
आणि जगामध्ये जे काही इजा पोहोचवली जाते ती सगळी अशा प्रकारच्या स्वआसक्तीतून येते.
And there's so much of it.
आणि अशाच प्रकारच्या गोष्टी खूप पाहायला मिळतात.
And our ethical life is trying to get beyond this self-clinging.
आणि अशा प्रकारचं प्रकारचा नीतिमान व्यक्ती अशा प्रकारच्या स्वआसक्तीच्या वर जाण्याचा प्रयत्न करत असतो.
The stream entrant has broken self-clinging.
हा श्रोतापन्न व्यक्तीने स्वआसक्ती तोडलेली असते.
So he or she cannot act in a harmful way.
आणि म्हणून तो किंवा ती अशा प्रकारे इजायुक्त गोष्टीने वागू शकत नाही, इजाय पोहोचू शकत नाही.
If they make the slightest mistake, they recognize it immediately.
अगदी छोटी सुद्धा जर चूक त्यांनी केली तर लागलीच ते त्याला ओळखतात.
Because hatred and craving go very deep, and even the stream entrant still feels them.
कारण द्वेष आणि तृष्णा अतिशय सखोल असते आणि श्रोतापन्न व्यक्तीला सुद्धा ती जाणू शकते.
But as soon as they arise, they're recognized.
परंतु जशी ती निर्माण होते तर लागलीच ती त्याला ओळखतात.
So you would expect somebody who is a stream entrant to be perfect in morality.
आणि म्हणून जो श्रोतापन्न व्यक्ती आहे त्याच्याकडून तुम्ही ही अपेक्षा करू शकता की तो त्याच्या नीतिमत्तेमध्ये परिपूर्ण असेल.
That's a very clear mirror.
आणि हा अगदी स्पष्ट असा आरसा.
We only need to look for a little while to see where we are.
आणि आपण या संदर्भात कुठे आहोत हे बघण्यासाठी केवळ थोड्या वेळात आरशासमोर बघायचं आपण आपल्या लक्षात येईल.
In some other places the Buddha says that fourth element is perfection in generosity.
तर इतर ठिकाणी बुद्ध हे चौथे जो घटक आहे तो या पद्धतीने सांगतात ज्याला परिपूर्ण दानामध्ये परिपूर्ण या स्वरूपात सांगतात.
That's quite interesting.
आणि इथे फार ही रोचक अशी गोष्ट आहे.
Well, you can see the connection between perfect morality and perfect generosity.
आता इथे तुम्हाला परिपूर्ण नीतिमत्ता आणि परिपूर्ण दान याच्यामध्ये संबंध पाहायला मिळेल.
Because generosity is lack of self.
खरं तर दानाचा अर्थ होतो की जिथे स्वचा अभाव.
इफ यू गिव्ह यू गिव्ह समथिंग दॅट ऑफ युअर सेल्फ यू कुड से.
तुम्ही असं पण म्हणू शकता की जेव्हा तुम्ही देता तेव्हा स्वतःला देता.
इफ यू आर जेनरस टू अदर पीपल इट मीन्स यू आर लेटिंग गो ऑफ युअर सेल्फ.
आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही दातृत्वाने इतरांसोबत वागता तेव्हा तुम्ही स्वला सोडत असता.
दॅट्स व्हाय जेनरॉसिटी ऑफ्टन कॅन बी सो रिवॉर्डिंग.
आणि म्हणूनच दान करून काही एक प्रकारे तुम्हाला पारितोषिक मिळवून देण्यासारखं असतं.
इफ यू गिव्ह समथिंग यू ऑफ्टन आर द वन हू बेनिफिट्स.
तर जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्हाला स्वतःला त्याच्यातून फायदा होत असतो.
बट द स्ट्रीम एंट्रंट वॉन्ट्स नथिंग फॉर हिम ऑर हरसेल्फ.
खरं तर स्वतःपन्न व्यक्ती अशी गोष्ट कुठलीही स्वतःसाठी किंवा तो किंवा ती करत नाही.
एव्हरीथिंग दे हॅव they are willing to give away.
जे काही त्यांच्याकडे असतं ते इतरांना देण्यासाठी ते तयार असतात.
If they see people need, they just give.
जेव्हा ते लोकांना गरजेमध्ये बघतात तेव्हा ते देतात.
They are generous with themselves.
ते स्वतः संदर्भात सुद्धा दान भावना ठेवतात.
If they see need, they respond.
जेव्हा ते गरज बघतात तेव्हा लागलीच प्रतिसाद देतात.
And again, we saw this with Babasaheb yesterday.
आणि ही गोष्ट बाबासाहेबांच्या संदर्भात सुद्धा आपण काल पाहिलेली आहे.
If you read Babasaheb's life story, he's such a generous man.
जर बाबासाहेबांचं जीवन कहाणी तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल की किती दान दानी पुरुष ते होते.
He would help anybody.
ते कुणालाही मदत करत होते.
If anybody was in need, he would help them.
जर तुम्ही कुणाला ते गरजेत पाहत होते तर लागलीच ते मदत करू शकत होते.
He didn't make a big thing of it.
आणि अशा प्रकारे मदत केल्यानंतर त्याचं काही गौगवा ते करायचे नाही.
He didn't have a big banner up saying I've given this.
आणि अशा प्रकारे तो मोठा बॅनर पण ते लावायचे नाही की मी हे दिलेलं आहे.
सो ऑफ्टन पीपल विल ओनली गिव्ह इफ देअर नेम इज इन हेडलाइट्स. व्हॉट कॉल इट इन लाइट्स.
तर लोक कधी कधी तेव्हा दान देतात जेव्हा त्यांचं अगदी मोठ्या ठळक अक्षरात नाव असेल. तर
बाबासाहेब इफ पीपल नीड इट ही जस्ट गेव्ह.
सॉरी
इफ बाबासाहेब इफ पीपल नीड इट ही जस्ट गेव्ह.
बाबासाहेब जे लोक गरजू होते त्याच्यासाठी द्यायचे केवळ.
सो यस यू एक्सपेक्ट दॅट समबडी वॉज अ स्ट्रीम एंट्रंट would be very very generous.
आणि मग अशा प्रकारे आपण पाहू शकतो की जो श्रोतापन्न व्यक्ती आहे तो खूपच दानयुक्त असतो. दातृत्वाची भावना त्याच्यामध्ये असते.
They wouldn't be always holding back.
तो इथे काही दानापासून थांबत नाही.
And they wouldn't be just generous, they'd be appropriately generous.
आणि ते नुसतं दान देतात असं नाही तर योग्य पद्धतीने दान देतात.
They give people what they really needed.
ते लोकांना जे ज्याची खरंच गरज आहे ती गोष्ट देत असतात.
And especially they give the dhamma.
आणि विशेषतः ते धम्माचं दान देतात.
So yes, you can see why generosity is a clue to stream entry.
आणि म्हणून हे दानाच्या आहे ते श्रोतापन्न अवस्थेसाठी एक प्रकारचा क्लू कसा आहे हे आपण पाहू शकतो.
बिकॉज यू गिव्हन अप सेल्फ.
कारण इथे तुम्ही स्वला सोडून दिलेला आहात.
यू जस्ट वॉन्ट टू हेल्प.
तुम्ही केवळ इतरांना मदत करू इच्छिता.
Sometimes there's another factor that's enumerated. Sometimes the Buddha talks about the stream entrant as also always being अप्रमादा अप्रमादा
तर शोकापन्न व्यक्ती जो आहे तो नेहमीच अप्रमादी अवस्थेत असतो.
In other words, the stream entrance is always aware.
दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर हा शोकापन्न व्यक्ती नेहमीच जागृत असतो.
It's always ready.
तो नेहमीच तयार असतो.
Whatever the situation, the stream entrant is aware.
परिस्थिती कशी असो हा शोकापन्न व्यक्ती जागृत असतो.
Whatever is happening, he's mindful.
काही घडत असतो तो मात्र स्मृतिमान असतो.
And I must say, this is very much my experience of spending so much time with Urgyen Sangrakshita.
आणि मला हे सांगितलंच पाहिजे की भारतीय संघर्षांबरोबर मी जो वेळ घालवलेला आहे त्यांच्यासोबत माझा हा अनुभव आहे.
As I've said, I've known him for more than 40 years.
जसं मी सांगितलं की मी त्यांना 40 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून ओळखतो.
I've never ever seen him unmindful.
मी कधीही त्यांना अशा प्रकारे अस्मृतिमान पाहिलेलं नाही.
I've seen him many other things, but I've never seen him unmindful.
आम्ही त्याच्या इतर अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत परंतु कधीही त्यांना अस्मृतिमान पाहिलेलं नाही.
He's not perfect.
अर्थात ते परिपूर्ण नाही.
Perfection is a very distant goal for everybody.
खर तर आपल्यासाठी अशा प्रकारचं परिपूर्ण असणं फार लांबचा ध्येय आहे.
But I've always seen him mindful.
परंतु मी नेहमीच त्यांना स्मृतिमान पाहिलेलं.
Always alert.
नेहमीच सतर्क पाहिलेला.
Non reactive.
कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रियेशिवाय पाहिलेला आहे.
He doesn't just react.
ते केवळ प्रतिक्रिया देत नाही.
So these are signs of the stream entrant.
आणि हेच जणू काही श्वेतपन्न व्यक्तीचं लक्षण आहे.
This strong faith in the Buddha Dhamma and Sangha.
ज्याची बौद्ध धर्म संघामध्ये फार मजबूत श्रद्धा असते.
It's great joy in the Buddha Dhamma and Sangha.
बुद्ध धर्म संघामध्ये फार आनंद ते घेतात.
Joy because you could see the truth.
आनंद यासाठी आहे कारण तुम्ही सत्याला पाहू शकता.
You can see where the truth leads you.
आणि तुम्ही हे पण पाहू शकता की सत्य तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतं.
Perfect morality.
ते परिपूर्ण नीतिमत्तेमध्ये असतात.
नो सेल्फिशनेस सो नो अनस्किलफुलनेस.
कुठल्याही प्रकारचा स्वार्थ असत नाही आणि म्हणून अकुशलता असत नाही.
व्हॉटएव्हर इम्पल्सेस अनस्किलफुल इम्पल्सेस अराइज दे आर इमिडिएटली अंडरस्टूड.
आणि कुठले अकुशल अंतस्फूर्ती निर्माण झाल्या की त्यांना लगेच समजून घेतलं जातं.
मेबी ओकेजनली द टंग स्लिप्स.
कधी कधी कदाचित थोड्या वेळासाठी जीभ थोडी वाकडी पडू शकते.
टंग इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल.
कारण जीभ ही जरा नियंत्रण ठेवणं फार कठीण गोष्ट आहे.
बिफोर यू नो व्हॉट यू डन your tongue has slipped.
तुम्ही काय केलं हे समजण्याच्या अगोदर तुमची जीभ वाकडी वळलेली असते.
यू नो व्हॉट आय मीन.
तुम्हाला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येत आहे.
द वर्ड्स आर आउट ऑफ युअर माइंड बिफोर द ब्रेन इज इन गिअर.
आणि ब्रेन इज
इन गिअर.
आता येस. तर तुमचा मेंदू जो आहे तो काम करण्या अगोदरच तुमच्या तोंडून शब्द सटकलेले असतात.
यू डोंट इव्हन नो व्हॉट यू सेड.
तुम्हाला हे पण माहित नसतं की तुम्ही काय म्हटलेलं आहे.
सो मेबी समटाइम्स अ स्ट्रीम एंट्रंट अ फ्यू वर्ड्स स्लिप आउट.
कधी कधी स्वतःपण व्यक्तीसाठी अशा प्रकारे काही शब्द सटकू शकतात.
बट सून एज ही ऑर शी नोज इट दे कन्फेस.
आणि परंतु जसं तिच्या किंवा त्याच्या ही गोष्ट लक्षात येते लागलीच ती त्याची पापदेसना करतात.
The stream entrant constantly generous.
अशा प्रकारचा श्वेतपन्न व्यक्ती सातत्याने दानाचं आचरण करतो.
And the stream entrant always mindful.
आणि हा श्वेतपन्न व्यक्ती जो आहे तो सातत्याने स्मृतिमान असतो.
So what do you see when you look into the mirror of the Dhamma?
आता मग तुम्ही जेव्हा धम्माच्या आरशामध्ये पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसतं?
Where do we see ourselves when we look into the mirror of the Dhamma?
आणि मग अशा प्रकारे धम्माच्या आरशामध्ये आपण स्वतः जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसतं?
Well, we probably see, I don't know, we probably see we've got a lot of work to do.
आणि आता मला माहित नाही परंतु निश्चित जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला खूप काही काम करावं लागणार आहे.
We've got a lot of work to do to get to that state.
आणि अशा प्रकारच्या अवस्थेत येण्यासाठी आपल्याला खूप काही काम करावं लागणार आहे.
So I need to start talking to you about what that work is.
आणि म्हणून आता मला तुम्हाला ते नेमकं काम काय आहे याच्याविषयी सांगायला सुरुवात करू द्या.
I'm going to tell you a lot more tomorrow night.
याच्याविषयी अधिक मी तुम्हाला उद्या सांगणार आहे.
But I want to go a little bit further tonight into how we become like that.
आणि मग आपण त्यांच्यासारखं कसं बनू शकतो या गोष्टीविषयी आजच्या रात्री मी तुम्हाला थोडस पुढे घेऊन जाणार आहे.
Because if we were like that, well, we would be so happy.
आणि जर आपण खरंच तसं बनू शकलो तर आपण खूप आनंदी होऊ.
We would experience that prasada.
आणि आपण सुद्धा तो प्रसाद जो आहे त्याचा अनुभव घेऊ.
We'd experience that great faith, that great joy.
आणि ती जी श्रद्धा आहे महान श्रद्धा आहे महा आनंद आहे त्याचा सुद्धा आपण अनुभव घेऊ.
And we'd feel it constantly.
आणि ती गोष्ट आपण सातत्याने अनुभवत राहू.
वी नो दॅट वी वर डूइंग नो हार्म.
आपल्याला हे पण माहित असेल की आपण इतरांना इजा पोहोचवत नाही.
इनडीड वी नो दॅट वी वर रिअली हेल्पिंग द वर्ल्ड.
आणि त्याचबरोबर खरंच हे आपल्याला माहित असेल की आपण जगाला मदत करत आहोत.
द वर्ल्ड रिअली नीड्स पीपल लाइक दॅट.
आणि ह्या जगाला अशा प्रकारच्या लोकांची खरंच गरज आहे.
समटाइम्स व्हेन यू रीड द पेपर्स ऑर वॉच द टेलिव्हिजन you just wonder whether the human race can survive.
आणि जेव्हा तुम्ही वाचता किंवा बघता टीव्हीवर तेव्हा असं खरंच तुम्हाला असं वाटायला लागतं की मनुष्य जात खरोखरच जिवंत राहील का.
One of our Dhamma mitras came to see me today.
एक धर्ममित्र मला भेटायला आलेले होते.
And he's working in Bhid amongst Parji people.
आणि ते धर्ममित्र जे आहेत ते बीड मध्ये पारधी लोकांसोबत काम करतात.
And he was talking about the atrocities that those people have suffered.
आणि तिथे जातीय जो हिंसा आहे त्याच्या संदर्भात त्या संदर्भात ते काम करतात.
And talking about just the inhumanity of one human being to another.
आणि जणू काही ते हे सांगण्याचा प्रयत्न करत की एका एक मनुष्य मात्र दुसऱ्या मनुष्य मात्राशी किती अमानवीय पद्धतीने वागतो.
It's everywhere.
आणि ही गोष्ट सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते.
There's inhumanity all over the world.
संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारे अमानवीय व्यवहार आहे.
What is needed is true selflessness.
खरं तर कशाची आवश्यकता आहे तर खऱ्या निस्वार्थपणाची आवश्यकता आहे.
We need people like the Buddha.
आपल्याला बुद्धासारख्या व्यक्तीची गरज आहे.
We need people like बाबासाहेब.
आपल्याला बाबासाहेबांसारख्या व्यक्तींची गरज आहे.
We need people like Urgyen Sangrakshita.
आपल्याला भंते संरक्षितांसारख्या व्यक्तींची गरज आहे.
Well, we're going to have to be like that.
आपल्या स्वतःला तसं बनावं लागेल.
We're going to have to make ourselves like that.
आपल्या स्वतःला तसं आपल्याला बनवावं लागेल.
Because we can't wait for them to come from the sky.
आपण अशा लोकांना कुठून तरी आकाशात येण्याची वाट बघू शकत नाही.
We have to create that sort of selflessness.
आणि अशा प्रकारचा निस्वार्थीपणा आपल्या स्वतःला निर्माण करावा लागतो.
And that's the whole point of our Dhamma practice.
आणि आपल्या धर्माचरणाचा हाच अर्थ आहे.
So, how do we do it?
तर मग हे कसं करायचं?
Well, I want to go right to the heart of the question.
आता ह्या प्रश्नाच्या अगदी मुळाशी मी जाऊ इच्छितो.
Tomorrow night I'm going to give you a broader picture.
उद्या जरा ह्या विषयी अधिक विस्तृत पिक्चर तुमच्या समोर मी ठेवणार आहे.
बट आय वॉन्ट टू टॉक मच मोर डायरेक्टली.
परंतु आता मात्र मी सरळच तुमच्याशी बोलणार आहे.
वी गॉट टू गेट रिड ऑफ आवर क्लिंगिंग टू सेल्फ.
खरं तर आपल्याला स्वतःची जी आसक्ती आहे तिच्यावर काम केलंच पाहिजे, उठावं लागेल.
इट्स नॉर्मल, इट्स नॅचरल.
खरं तर ही स्वाभाविक गोष्ट आहे, सर्वसाधारण अशी ही बाब आहे.
यू कुड इव्हन से इट्स पार्ट ऑफ आवर ॲनिमल नेचर.
तुम्ही असं पण म्हणू शकता की जे आपला प्राणीजन्य मानसिक स्वभाव आहे त्याचा तो भाग आहे.
बट वी गॉट टू गो फर्दर, वी गॉट टू गो बियॉन्ड.
परंतु आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे, पुढे जायचं आहे.
सो हाउ डू वी डू इट?
मग आपण हे कसं करायचं?
वेल, यू कुड से द होल धम्म प्रॅक्टिस इज टू डू विथ दॅट.
तुम्ही असं पण म्हणू शकता की संपूर्ण धम्म आचरण ह्या गोष्टीशी संबंधित आहे.
But there's one very important thing we need to do.
परंतु एक महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे.
We need to recognize that there is no fixed self.
आपल्याला ही गोष्ट खरंच ओळखण्याची समजण्याची गरज आहे की अशा प्रकारचा पक्का स्व नाही.
There's no आत्मा.
आत्मा नाही.
There's nothing about us that does not change.
अशी कुठलीही गोष्ट आपल्या संदर्भात नाही की जी बदलत नाही.
No, this is actually something that is very important.
आणि ही अशी गोष्ट आहे की जी खरोखरच खूप महत्त्वपूर्ण आहे.
Because there's nothing about us that cannot change, then we can change for the better.
आणि अशी कुठलीही गोष्ट जी खरंच बदलू शकत नाही अशी नसल्याने आपण चांगल्यासाठी स्वतःला बदलू शकतो.
We really could be like the Buddha.
आपण खरोखरच बुद्धासारखं असू शकतो.
We really could change ourselves so that we're like the Buddha.
आपण खरोखर स्वतःला असं बदलू शकतो जेणेकरून आपण बुद्धासारखं बनू.
So we need to convince ourselves that there's no fixed self.
आणि म्हणून आपण स्वतःलाच याची खात्री दिली पाहिजे की आपल्यामध्ये कुठलाही पक्का स्व नाही.
The practice of Buddhism with many ways of going about this.
खरंतर अशा प्रकारच्या बौद्ध धर्माच्या आचरणामध्ये ह्या गोष्टीविषयी मेनी वेज
going about this.
तर हे कसं घडून आणायचं या संदर्भात बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत.
But I'm going to talk about a very, very important way in which we recognize that there's no fixed self.
परंतु एक मार्ग मात्र अशा प्रकारे स्वतःचा स्व पक्का नाही ओळखण्याचा मी तुम्हाला सांगणार आहे.
What we do is we go looking for a fixed self.
खरं तर आपण काय करणार आहोत की आपल्या स्वतःमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरंच पक्का स्व आहे का.
I remember saying here before a little story about this.
Hmm?
I remember telling you here about my experience as a child. We used to live in a big house in England. And I was the smallest member of the family. And I used to have my room upstairs. Because this was in England, so we all had our separate rooms. We didn't all lie in one long line on the bed. Even as a small boy, I had my own room. But I was the smallest. So that meant I had to go to bed before everybody else. So that meant I had to go upstairs all by myself. And it was a very old house.
As
you walked, the stairs creaked. No good translation. And by the time I got into bed, I was so frightened. What was I frightened of? Boot. Somebody told me about boot. You need to translate boot. I was terrified. So later my parents would come and they'd find me right under the bedclothes. So they'd, what's going on? There's a boot. So my father would say, come on, where is this boot? Under the bed. So my father would get under the bed. No boot. So he'd say, no, it's in the cupboard. So he'd go to the cupboard, say, look, no boot. It's in the drawer. Look, no boot. Gradually, I'd be convinced, no boot. Then he would go out. Then he would leave. And all the boot came back. But anyway, you see what his technique was, a very good one. He didn't just say, look, no boots exist. He went looking for them. And of course, he couldn't find them. And that used to quieten me down. That would quieten me down. So this is what we do. We go looking for boot. We go looking for self. Even though we're told there is no self, we go looking for one. So for instance, we go looking for boot in our bodies. Sorry, self, not boot. I seem to be still thinking about boot. Yes, we go looking for self in the body. We say, for instance, well, my body is made of solid matter.
Hmm?
My body is made of earth element. There's bones, there's skin, there's flesh.
Hmm?
There's hair. He's supposed to just translate me.
But I have to be realistic. No?
Yes, we, there's all this solid matter in the body. But where did it come from?
It
came from mother and father. Where is it going? It's going to the cremation ground. We didn't bring any earth element with us. We don't take any away with us. And all through our lives, the earth element is changing. We're taking it in, we eat.
आपण प्रत्येक वेळी त्याला आत घेतो आपण जेवण करत असतो
and of course it goes out again
आणि निश्चितच तो पुन्हा बाहेर निघतो
all the time we're giving back the earth element
प्रत्येक वेळी हा पृथ्वी धातू आपण बाहेर सोडत असतो
we borrow it we give it back
आपण त्याला उष्ण घेतो आणि पुन्हा परत देतो
there's nothing fixed there
त्याच्यामध्ये काहीही पक्कं नाही
you can't say ah there is the self
तुम्ही असं पकडून म्हणू शकत नाही की इथे स्व
it's not in the body It's not in the fluids in the body. Not in the water element.
We
got that first from our mothers when we drank.
Mm-hmm.
But all our lives we've been giving it back.
आणि संपूर्ण जीवनभर आपण त्याला पुन्हा परत देत असतो
One day it will just go off our bodies in a cloud of steam
आणि एक दिवस तो आपल्या शरीरातून पूर्णपणे निघून जाईल आणि जे वाप आहे ढगांची वाप आहे त्याच्यामध्ये तो जाईल
Nothing there that we can call mine or me
त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट अशी असणार नाही की ज्याला मी किंवा माझं म्हणू शकू
Just borrow it, give it back
आपण त्याला केवळ उष्ण घेतो आणि परत देतो
Same with heat, temperature, fire in the body
तर आपल्या शरीरातली जी उष्णता आहे तापमान जे आहे त्याच्या संदर्भात सुद्धा ही गोष्ट तशीच आहे
We got it first from a mother's body
आपण आपल्या आईच्या शरीरापासून पहिल्यांदा त्याला घेतलं
We getting it from our food all our lives
आपल्या जीवनामध्ये जे काही अन्न ग्रहण करतो आपण त्याच्यातून ते आपल्याला मिळतं
Getting it from the sun
आपल्याला ते सूर्यापासून मिळतं
But all the time that heat is going off our bodies
परंतु प्रत्येक वेळी ही जी उष्णता आहे ती आपल्या शरीरातून बाहेर जात असते
We have to keep putting it back in
आणि पुन्हा तिला परत आपण आतमध्ये घ्यायचं टाकावं लागतं
One day it will go completely
परंतु एक दिवस ती पूर्णपणे सोडून जाईल
Air in the body
आपल्या शरीरामध्ये वायू आहे
coming going all our lives
संपूर्ण जीवनभर तो सातत्याने येत आहे जात आहे
There's no self there
त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा स्व नाही
We just borrow it give it back
आपण केवळ त्याला उष्ण घेतो आणि परत देतो
So the body is just a mixture of chemicals and elements
असं म्हणू शकतो की आपलं संपूर्ण जे शरीर आहे ते रसायनांचं आणि काही घटकांचं दोन काही मिश्रण आहे
It's constantly changing throughout our lives
संपूर्ण जीवनभर सातत्याने ते बदलत आहे
I read somewhere that there's no cell in our bodies that lasts more than 7 years
मी कुठेतरी असं वाचलंय की आपल्या शरीरामध्ये अशी एकही पेशी नाही की जी 7 वर्षापेक्षा जास्त काळ तशीच राहते
So there's nothing in your body now that was there when you were born
आणि म्हणून आता तुमच्या शरीरामध्ये ती कुठलीच गोष्ट नाही ज्यावेळेस जेव्हा तुम्ही जन्मलेला होता त्यावेळेस जी होती ती
No biologist, so I don't know whether that's strictly accurate, but I believe it is
अर्थात मी काही जीवशास्त्रज्ञ नाही त्यामुळे ही गोष्ट अगदी पक्की तशीच्या तशी आहे की नाही हे मला सांगता येणार नाही परंतु माझा विश्वास आहे की कदाचित तशी असेल
We see that our bodies occupy space.
आपल्याला हे पण माहिती आहे की आपल्या शरीराला काही जागा लागते
स्पेस इज जस्ट बोरिंग
आणि ही जागा सुद्धा आपण उचली घेतलेली आहे
यु नो वी मे हॅव द पेपर्स सेइंग दॅट वी ओन सम स्पेस
आता कदाचित आपल्याकडे असे कागदपत्र असतील ज्याच्यामध्ये हे सांगितलेलं असेल की ही जागा आपली आहे
वी गॉट द लीगल ओनरशिप फॉर द लिटल प्लॉट ऑफ लँड मेबी
कदाचित एखादी जागा जी असेल त्याचा आपल्याकडे कायदेशीर हक्क असेल
बट व्हेन वी गो That land goes to somebody else.
परंतु जेव्हा आपण जाऊ तेव्हा ती जागा कोणा दुसऱ्याकडे जाईल
We cannot find ourselves in space.
आपण अशा प्रकारे स्वतःला त्या जागेमध्ये त्या अवकाशामध्ये शोधू शकत नाही
But then we look even more closely. We look more closely.
यानंतर अधिक आपण जवळून स्वतःला बघूया
We got rid of all the elements.
आपले सगळे जे घटक आहेत ते निघून गेलेले आहेत.
वी आर जस्ट लेफ्ट विथ कॉन्शियसनेस.
आता इथे काय उरलेलं आहे तर केवळ आपली जाणीव उरलेली आहे.
बट व्हॉट इज कॉन्शियसनेस?
परंतु जाणीव काय आहे?
कॉन्शियसनेस इजंट अ थिंग.
आता ही जी जाणीव आहे ती काही वस्तू नाही.
इट्स नॉट अ टेबल, इट्स नॉट अ चेअर.
ते काही टेबल नाही, खुर्ची नाही.
इट्स नॉट अन ऑब्जेक्ट.
तो काही ती काही वस्तू नाही.
कॉन्शियसनेस इज आवर कंटिन्युइंग अवेअरनेस.
ही जी जाणीव आहे ती सातत्याची जागृती आहे.
मोमेंट बाय मोमेंट वी आर अवेअर ऑफ द वर्ल्ड अराउंड अस.
क्षणाक्षणाला आपण आपल्या अवतीभोवतीच्या जगाविषयी जागृत असतो.
अँड इट्स कॉन्स्टंटली चेंजिंग.
आणि ते सातत्याने बदलत आहे.
इव्हन नाउ I imagine that everybody feels quite different to how they felt at the beginning.
आणि जेव्हा तुम्ही सुरुवातीला इथे आला तेव्हा आता मी कल्पना करतो की आता तुम्हाला फार वेगळं वाटत असेल.
I hope something of the Dhamma has perfumed your mind.
आणि आम्ही आशा करतो की धम्माची काही गोष्ट तुम्हाला वासित केलेला असेल, त्याने सुगंधित केलेला असेल.
In a sense, your consciousness now is quite different from your consciousness then.
आणि त्यावेळी जी तुमची जाणीव होती त्याच्यापेक्षा आताची जी जाणीव आहे ती फार वेगळी आहे.
In Buddhist psychology it said that consciousness is momentary.
असं म्हटलं जातं की ही जी जाणीव आहे किंवा विज्ञान जे आहे ते प्रकारे क्षणाक्षणाला बदलणार आहे.
One moment of awareness gives rise to another moment of awareness.
एक जाणीवेचा क्षण किंवा एक विज्ञानाचा क्षण दुसऱ्या विज्ञानाच्या क्षणाला जाणीवेच्या क्षणाला निर्माण करतो.
There's nothing that remains unchanged.
अशी कुठलीच गोष्ट नाही की जी खरंच बदलत नाही.
Of course we've got an idea.
आपल्याला ही कल्पना आहे, मीची कल्पना आहे.
बट इट्स जस्ट अन आयडिया.
परंतु ही मीची केवळ एक कल्पना आहे.
इट डझंट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली.
ती अगदी वेगळेपणानं अस्तित्वात राहत नाही.
इट्स वन ऑफ द मेनी आयडियाज दॅट वी हॅड इन आवर माइंड्स.
खरं तर ही अशा अनेक कल्पनांपैकी एक कल्पना आहे ज्या आपल्या मनामध्ये असतात.
वी डोंट नीड इट.
आणि त्याची आपल्याला खरंच गरज नाही.
वी कॅन जस्ट बी अवेअर.
आपण केवळ जागृत राहू शकतो.
वी डोंट नीड टू थिंक माय अवेअरनेस.
आपल्याला असं म्हणायची सुद्धा गरज नाही की ही माझी जागृती आहे.
इफ वी जस्ट आर अवेअर, आवर अवेअरनेस इज इन्फिनिट.
जर आपण केवळ एवढंच पाहू शकलो, राहू शकलो की आपण जागृत आहोत, तर आपली जी जागृती आहे ती असीम होईल.
आवर अवेअरनेस इज ओपन.
आपली जी जागृती आहे ती खुली होईल.
आवर अवेअरनेस इज ब्राइट.
आपली जागृती तेजस्वी होईल.
आवर अवेअरनेस इज क्लिअर.
आपली जागृती स्पष्ट होईल.
सो दिस इज द वे वी रिफ्लेक्ट.
आणि या पद्धतीने आपण चिंतन करतो.
वी लेट गो ऑफ एनीथिंग दॅट वी फिक्स ऑन टू.
आपण ती प्रत्येक गोष्ट ज्याच्याशी आपण चिपटून आहोत पक्के आहोत तिला जाऊ देतो.
वी फिक्स ऑन टू ऑल सॉर्ट्स ऑफ आयडेंटिटीज.
आपण सगळ्या प्रकारच्या ज्या काही आपल्या ओळखी आहेत त्याच्याशी आपण पक्कं स्वतःला करतो.
वी आयडेंटिफाय मॅन वुमन.
आपण एकमेकांना एक प्रकारे स्त्री आणि पुरुष म्हणून ओळखतो.
इंग्लिश इंडियन.
इंग्रजी भारतीय असं म्हणून ओळखतो.
दिस कास्ट दॅट कास्ट.
ह्या जातीचा त्या जातीचा म्हणून ओळखतो.
दिस क्लास दॅट क्लास.
ह्या वर्गाचा त्या वर्गाचा म्हणून ओळखतो.
दिस एज्युकेशन दॅट एज्युकेशन.
हे शिक्षण ते शिक्षण म्हणून ओळखतो.
दिस फॅमिली दॅट फॅमिली.
हा परिवार तो परिवार म्हणून ओळखतो.
ऑफ कोर्स देयर इज ट्रूथ इन ऑल दीस थिंग्स.
निश्चितच याच्यामध्ये काही सत्य आहे.
बट वी आयडेंटिफाय विथ दॅम.
परंतु आपण जणू काही आपला संबंध त्याच्याशी लावतो.
वी फिक्स ऑन टू दॅम.
आणि आपण त्याच्यावर जणू काही पक्क होतो.
वेन इंग्लंड लूजेस इन क्रिकेट व्हिच इट डज अ लॉट वी फील बॅड.
आणि जेव्हा इंग्लंड क्रिकेटमध्ये भारतासोबत हारतं जे नेहमीच हारतं आम्हाला जरा वाईट वाटतं.
And when England beats India, we feel very pleased.
जेव्हा इंग्लंड भारताला हरवतं तेव्हा आम्हाला फार आनंद होतो.
So we identify with so many things.
अशा अनेक गोष्टींशी जणू काही आपण आपला संबंध लावत असतो.
We think this is who I am.
आपण जणू काय असं पाहतो की असाच मी खरा आहे.
But that holds us down, that restricts us.
आणि जणू काय ती गोष्ट आपल्याला मर्यादित करते, बांधून ठेवते.
If I just think of myself as an Englishman, I nearly said an Indian, if I just think of myself as an Englishman, well, I'm limiting myself.
जर मी केवळ स्वतःला एक इंग्रजी माणूस म्हणून बघू शकलो, बघितलं तर मी स्वतःला जणू काही मर्यादित करतो.
Of course, I was born in England.
निश्चितच मी इंग्लंडमध्ये जन्मलो.
ऑफ कोर्स आय गॉट द कॉम्प्लेक्शन ऑफ एन इंग्लिशमन.
खरं तर माझी जी त्वचा आहे ती इंग्रजी माणसासारखी आहे.
Nowadays, because there are many Indian English.
तर आता तेवढं जास्त नाही कारण बरेचसे भारतीय सुद्धा इंग्रजी सारखे झालेले आहेत.
बट येस आय वॉज बोर्न इन दॅट कंट्री.
मी जणू काही त्या देशामध्ये जन्मलेलो आहे.
बट आय एम मच मोर दॅन जस्ट एन इंग्लिशमन.
परंतु मी केवळ एक इंग्रजी माणसापेक्षा कितीतरी जास्तीचा आहे.
These days I'm half Indian.
या दिवसांमध्ये तर मी अर्धा भारतीय आहे.
I spend so much time in India, I'm half Indian.
आता मी कितीतरी वेळ माझ्या भारतामध्ये भारतामध्ये घालवतो, मी अर्धा भारतीय आहे.
So we have these fixed identities and we cling on to them.
आणि एक प्रकारे अशा प्रकारची आपली पक्की ओळख असते आणि त्याच्याशीच आपण आसक्त
होतो. That limits us.
आणि ती गोष्ट आपल्याला मर्यादित करते.
That leads us to suffer.
आणि ती गोष्ट आपल्याला दुःखाकडे घेऊन जाते.
We need to see through that.
आणि म्हणून त्या गोष्टीला आपण भेदून जाऊन पाहिलं.
We need to let go of identification with self.
आणि अशा प्रकारे स्वशी जी आपली ओळख आहे त्या ओळखीला आपण सोडलं पाहिजे.
When we let go of that identification with self, so much happiness is released.
जर अशा प्रकारच्या स्वची जी आपला संबंध आहे, ओळख जी आहे, जर आपण सोडून देऊ शकलो तर खूप सारा सुख जे आहे ते मोकळं होईल.
We feel that joyful faith.
आणि निश्चितच ती जी आनंददायी श्रद्धा आहे तिने आपण भरून जाऊ.
वी नो द ट्रूथ ऑफ द बुद्ध धर्म एंड संघ.
आणि आपल्याला बुद्ध धर्म संघाचं सत्य माहीत असेल.
वी कॅनॉट हार्म अदर्स.
आपण इतरांना इजा पोहोचू शकणार नाही.
एव्हरीथिंग वी डू इज जेनरॉसिटी.
जे काही आपण करू ते जणू काही दान असेल.
अँड येस ऑल द टाइम वी आर माइंडफुल.
आणि प्रत्येक वेळी आपण स्मृतिवान असू.
इफ वी लेट गो ऑफ दिस क्लिंगिंग टू सेल्फ, this is what we will experience.
आणि अशा प्रकारे जे स्वची आसक्ती आहे तिला जर आपण जाऊन देऊ शकलो तर ही गोष्ट ह्या गोष्टीचा आपण अनुभव घेऊ.
And we will experience the stream of the Dhamma flowing through us.
आणि आपल्यामधून मग धम्माचा हा प्रवाह प्रवाहित होत आहे याचा आपण अनुभव घेऊ.
Lifting us up and carrying us forward.
आणि तो आपल्याला जणू काही वर उचलेल आणि तिथून पुढे आपल्याला घेऊन जाईल.
But we'll need to learn more about that tomorrow night.
परंतु या संदर्भात आपण उद्या अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
But for now we've at least got a little bit closer to what it's like to be in the stream of the Dhamma.
आणि आता धम्माच्या प्रवाहात उतरणं म्हणजे नेमकं काय असतं त्याची छोटीशी झलक आपल्याला आलेली असते.
We've understood a bit better what the minds of these three great beings are like.
आणि ह्या तीन महान व्यक्तिमत्वांचं मन कसं असू शकतं त्याला अधिक आपण चांगलं समजून घेतलेलं आहे.
मोस्ट इम्पॉर्टंटली वी've सीन अ बिट मोर व्हॉट वी कॅन बी.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर आपण काय असू शकतो ह्या गोष्टीला थोडं अधिक आपण समजून घेतलेलं आहे.
व्हॉट इट वुड डू अस सो मच बेनिफिट टू बी.
आणि अशा प्रकारचं असणं आपल्यासाठी किती फायद्याचं असू शकतं हे आपण पाहिलेलं आहे.
व्हॉट इट वुड बेनिफिट द वर्ल्ड सो मच इफ वी वर.
आणि जर अशा प्रकारे आपण घडलं तर मग जगाला सुद्धा कसं ते मदत करू शकतं हे आपण पाहिलं.
वी सीन दॅट वी फर्स्ट ऑफ ऑल नीड टू कन्व्हिन्स आवरसेल्व्स दॅट देअर इज नो फिक्स्ड सेल्फ.
आणि आपण हे पाहिलेलं आहे की आपल्याला याची पहिल्यांदा खात्री झाली पाहिजे की आपल्यामध्ये पक्का असा स्वयं नाही.
देन वी विल एक्सपिरियन्स दॅट स्ट्रीम ऑफ द धम्म.
आणि त्यानंतर मग त्या धम्माच्या प्रवाहाचा आपण अनुभव घेऊ शकतो.
सो टुमॉरो नाईट वी विल सी अ लिटल बिट मोर क्लोजली व्हॉट दिस मीन्स.
परंतु याचा अर्थ नेमका काय होतो याला अधिक जवळून उद्या आपण पाहूया.
बट परहॅप्स इफ नथिंग एल्स वी कॅन रिमेंबर दॅट मिरर ऑफ द धम्मा.
जर दुसरं काही लक्षात नाही राहिलं तर कमीत कमी धम्माचा आरसा लक्षात ठेवा.
लेट्स लुक इनटू दॅट मिरर ऑफ द धम्मा.
आणि त्या धम्माच्या आरशामध्ये पहा.
अँड देन वी कॅन सी व्हॉट वी हॅव टू डू.
आणि मग त्याच्यातून लक्षात येईल की आपल्याला काय करावं लागणार आहे.
नमो बुद्धाय. जय भीम.